विलाप गीत अध्याय 4 सोने कसे निस्तेज झाले, शुद्ध सोने कसे बदलले आहे। पवित्र स्थानाचे दगड प्रत्येक रस्त्याच्या चौकात विखुरले आहेत। सोन्याचे मौल्यवान पुत्र शुद्ध सोन्याच्या बरोबरीचे होते, पण आता ते कुंभाराच्या हाताने केलेल्या केवळ मडक्याप्रमाणे मांडलेले आहेत। कोल्ही आपल्या पिल्लांना तणाजवळ घेऊन दूध पाजतात, पण माझ्या लोकांची कन्या वाळवंटात राहणाऱ्या शामुर्गाप्रमाणे निर्दय झाली आहे। तहान्या मुलांची जीभ तहानेने टाळूला चिटकली आहे। बालके भाकर मागतात, पण त्यांना कुणी भाकर देत नाही। जे पूर्वी स्वादिष्ट अन्न खात असत, ते आता रस्त्यावर उपाशी पडले आहेत। जे किरमिजी वस्त्र घालत असत, त्यांनी आता उकाड्याचा आश्रय घेतला आहे। सोदमावर कोणी हात टाकला नाही, तरी त्याचा अकस्मात नाश झाला। त्याच्या पापापेक्षा माझ्या लोकांच्या कन्येचे दुष्कर्म मोठे आहे। सोदोमाचा व गमोराचा अचानक नाश झाला, आणि त्यामध्ये कोणत्याही मनुष्याचा हात नव्हता। तिचे सरदार बर्फासारखे चकचकात असत व दुधापेक्षा पांढरे होते। ते पवळ्यासारखे कांतीने लाल होते। त्यांचे तेज जणू काही नीलमण्यासारखे होते, पण आता त्यांचे चेहरे काळजीपेक्षा काळे झाले आहेत। त्यांना रस्त्यात कोणी ओळखत सुद्धा नाही। त्यांची कातडी सुरकुतली आणि हाडाला चिटकली आहे। ती लाकडाप्रमाणे शुष्क झाली आहे। जे उपासमारीने मरण पावले, त्यांच्यापेक्षा जे तलवारीने मरण पावले, त्यांचे बरे झाले आहे। कारण उपासमार झालेले फारच दुःखी होते। ते व्याकुळ झाले होते। शेतामधून काहीच न मिळाल्यामुळे ते मरण पावले। दयाळू स्त्रियांच्या हातांनी आपली मुले शिजविली। ती माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशासमयी ती त्यांचे अन्न झाली। परमेश्वराने आपला क्रोध प्रगट केला। त्याने आपला संतप्त राग ओतला आहे। त्याने सिंहात आग लावली आहे, व त्या आगीत तिचे आधारस्तंभे जळून टाकले आहेत। पृथ्वीवरील राजाचा व पृथ्वीवर राहणाऱ्यांचा यावर विश्वास बसला नाही की येरुश्लेमच्या प्रवेशद्वारातून शत्रू किंवा वैरी वेशीत शिरतील। असे घडले कारण तिच्या संदेशांनी पाप केले, तिच्या धर्मगुरूंनी दुष्कृत्य केली। त्याने नीतिमान लोकांचे रक्त येरुश्लेमामध्ये सांडले होते। ते आंधळ्याप्रमाणे रस्त्यात भटकत होते। कोणी त्यांच्या वस्त्रालाही शिवू शकले नाही, कारण ती रक्ताने माखली होती। दूर व्हा, अमंगळ लोक हो, आम्हा स्पर्श करू नका, असे लोक त्यांना म्हणाले। ते पळून जाऊन भटकत राहिले। तेव्हा राष्ट्रामधील लोक म्हणाले, त्यांनी आमच्या बरोबर राहू नये। परमेश्वराने आपल्या समोरून त्यांना विखरले आहे। ते पुन्हा त्याच्याकडे पाहणार नाही। याचकांची मर्यादा त्यांनी राखली नाही, त्यांनी वडिलांचा मान राखला नाही। मदतीची निरर्थक वाट पाहून आमचे डोळे थकले आहेत। आम्ही आतुरतेने वाट पाहत असता जे राष्ट्र आमचा बचाव करू शकले नाही, त्याची वाट आम्ही पाहिली आहे। आमच्या शत्रूंनी आमची शिकार केली, आणि आम्ही रस्त्यावर सुद्धा जाऊ शकलो नाही। आमचा शेवट जवळ आला, आमचे आयुष्य सरले होते, आमचा अंत आला आहे। आमचा पाठलाग करणारे गरुडापेक्षाही वेगवान होते। त्याने आमचा डोंगरात पाठलाग केला। आम्हास पकडण्यासाठी ते रानात दडून बसले। आमच्या दृष्टीने जो राजा सर्वश्रेष्ठ होता, जो परमेश्वराचा अभिषिक्त, आमच्या नागपुड्यातील श्वास त्यांच्या खाचेत पकडला गेला। ज्याच्याबद्दल आम्ही असे म्हणालो की आम्ही त्याच्या सावलीत राहू, तो इतर राष्ट्रापासून आमचे रक्षण करतो। ऊस देशात राहणाऱ्या अदोमाच्या कन्ये आनंदित हो आणि हर्ष कर, पण लक्षात ठेव की प्याला तुमच्याकडे सुद्धा येईल, तेव्हा तू मस्त होऊन आपणास विवस्त्र करशील। सिओन कन्ये, तुझी शिक्षा संपली, आता पुन्हा तुला कैद करून नेले जाणार नाही। अदोमाच्या कन्ये, तुमची पापे उघडी करून परमेश्वर तुम्हास शिक्षा करील।